माझे संगते असलेल्या भावाने बहिणे आज्ञा ऐकायला एक विशेष संगती सांगता. देव आम्हा सगळ्यांचं सृष्टी करता. देव बारी शक्तींत असलेला. देव भूमी आणि आकाश आज्ञे सृष्टी करता. प्रपंचांत शिडलो गुडगू मिंचू आज्ञा येऊनचे आम्ही बघता असा. हे आज्ञे देवाच्या हातोट्यांत असा. मनुष्य आज्ञे योजनेत हातोट्यांत ठेवून गवले होत नाही. मनुष्याला केलो विषय करले इष्ट नाही. ज्याल्यार आपण तपन करता ज्याल्यार देव हातर नाही. देव केद्दसन असलेला. देव आलोचनाग्या हातोट्यान ठेवून घेता. देव कैल चुकटकर त्याच करता. देवाचे मन बदल करीत नाही. देव भाषे दिल्यावर चुकत नाही. आधीच्या काळात देव मनुष्याला सृष्टी करल्यानं ह्या मनुष्य चुकट होता. आदिले मनुष्याचे नाव आदामा आणि त्याच्या बायलाचे नाव हवाळो. देव त्यास बारी प्रीती करीत होता. माझे बोल ऐकण्यातले गेल्यार मी शिक्षा देता तुम्ही एकदे मरतात. हुणन कर देव त्यास सांगितलं ना. ज्यालेर देवाचे बोल ऐकलं नाही. एकदे पिशाची मनुष्याच्या गोटे आयला. ह्या पिशाची देवाचे शत्रू. ह्या पिशाची मनुष्याच्या गोटे सुळ्ळ सांगितल्यानं. ह्या मनुष्याने पिशाचीचे बोल ऐकणं नंबल्याने आणि देवाचे बोल मिरल्याने ह्या समयांचं आज्ञा मनुष्याने देवाचे बोल मीरानं चलत आहात. आम्ही आज्ञे पाप केला हा आणि आम्ही आज्ञे मराले. पाप करलेले आज्ञे नरकास जावले म्हणून देव सांगता असा. आणि केद मेल्यापर्यंत नरकास जातात. हे नरक भारी आग्यांत असलेले जाग. त्या नरकासनं बाहेर येऊ कोणासन होत नाही. हे नरक पिसाशी असलेले जाग. आम्ही नरकास जावले म्हणून देवास इष्ट नाही. आम्ही मेल्यापर्यंत आम्ही देवाच्या गोट्या रवले म्हणून देवाचे इष्ट. स्वर्ग म्हटल्यावर देवासांचे जाग. हे भारी चुकट असलेले जाग. आम्ही पाप केलं त्याच त्या जागांत आम्हाला जावले होत नाही. आम्ही करलेले पाप आम्हास परिहार करले होत नाही. ह्या कारणास आम्हाला सहाय्य करले देव. ह्या लोकास इला. देव मनुष्याचे अवतार करून ह्या लोकांत इला. हिने ही प्रपंचांत वास करल्यानं. ह्याचे नाव येसू ख्रिस्ता. हे चुकट मनुष्य. हिने केद पाप केलं नाही ना. हिने काले सगळ्यास गुण करल्यानं. भूत धरलेल्यास भूत सोडले आहे ना. मेल्लेल्यास जीव दिल्यानं. दुष्ट मनुष्य त्यास बारी तोंद्र दिल्यानं. कड्याच्या होणानं येसू ख्रिस्ताले शिल्बेवर मळे बडन कर. लोंबत घातल्यान त्याने. तो थैले मेल त्याला समाधी केल्याने. ज्याले तीन दिसपर्यंत येसू स्वामी जीव हुणकर उठन इला. ज्याल्यार बारे जन येसू स्वामी बघतल्याने. 40 दिसपर्यंत येसू स्वामी स्वर्गस गेल्यानं. आजी सर येसू स्वामी जीवसन असा. माझे तुझे पाप सुणान येसू स्वामी शिल्बेवर प्राण दिल्यानं. येसू स्वामीला तू नंबन. तुझे पाप परिहार करले नंबनगी. येसू स्वामी तुझे प्रार्थना ऐकता आणि तुझे पाप परिहार करता. आत्ताच येसू स्वामीला प्रार्थना कर आणि मेलापर्यंत स्वर्ग जाते. आणि तू केदो येसू स्वामी संगते असतंते. येसू ख्रिस्तला मात्र तू प्रार्थना कर. येसू ख्रिस्त एकलाच जीवन करंचे सत्य देवो.